करिंथकरास पहिले पत्र अध्याय 5. तुमामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे अशी खबर मला मिळाली आहे. तसले जारकर्म विदेशी लोकात देखील आढळत नाही. अशा प्रकारचे ते आहे म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको राखिली आहे तरी तुम्ही फुगला आहात, त्यापेक्षा हे कर्म करणारा आपणातून घालविला जावा असे म्हणून शोकाकुल भावयाचे असते. मी शरीराने अविद्यमान तरी आत्म्याने विद्यमान आहे आणि विद्यमान असल्यासारखा मी निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या मनुष्याला तुम्ही व आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू याच्या नामाने देह स्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, यासाठी की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तरावा.
हे तुमचे आढता मिरवणे शोभत नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की तुम्ही जसे बेखमीर लोक आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नवे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी आपण सण करावा.
तुम्ही जारकर्म्याची संगत धरू नये असे मी तुम्हास आपल्या पत्रात लिहिले होते. तथापि या जगाचे जारकर्मी, लोभिष्ठ, वित्त हरण करणारे व मूर्ती पूजक यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही. कारण ती मुळीच न धराल तर तुम्हास जगातून निघून जावे लागेल. यास्तव तुम्हास जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर तशांची संगत धरू नये, त्यांच्या पंक्तीत बसू नये. कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे मजकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? तुम्ही आपणामधून त्या दुष्टाला बाहेर घालवा.